आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मूल्यवर्धक शिक्षणाच्या माध्यमांतल्यान विद्यार्थ्यांक न्याय, स्वातंत्र्य, समता, भावपण हाचे विशीं जाणविकाय येवची म्हण इयत्ता पयली ते आठवीच्या विद्यार्थ्यांक शिक्षण दितात. त्या भायर आठवीच्या विद्यार्थ्यांक शेती, नर्सिंग, वोकेशनल अभ्यासक्रम अशे मनीसबळ तयार करपी प्रशिक्षण या शिक्षणाच्या माध्यमांतल्यान दितात अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मूल्यवर्धन उपक्रमावरवीं शिक्षण खात्यान तशेंच गोंय शिक्षण उदरगत महामंडळान आयोजीत केल्ल्या तिसऱ्या आवृत्तीच्या व्हर्च्युअल कार्यावळी वेळार उलयतना दिली. या वेळार वेगवेगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी तशेंच शिक्षक, विद्यार्थी आनी पालकांनी या व्हर्च्युअल परिशदेन वांटो घेतिल्लो. गोंयचं शिक्षण मळ घटमूट करतना बऱ्या सालांच्या इमारती सयत स्मार्ट बोर्ड, ग्रीन स्कूल संकल्पनेवरवीं इश्कोला डिजिटल टूल्सांचो उपेग करून विद्यार्थ्यांक शिक्षण दिवपाक गोंय सरकार म्हत्व दिता अशी शिक्षण मंत्री तशेंच मुखेलमंत्री सावंत हांणी या वेळार म्हळां. तशेंच 440 सालांतल्यान सध्या 65,000 वयर विद्यार्थी कोडिंग आनी रोबोटिक्स विशयाचें शिक्षण घेतात अशी माहिती तांणी दिल्या. जाल्यार मूल्यवर्धक शिक्षणाचो लाव सुमार 80,000 विद्यार्थ्यांक जाला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. मूल्यवर्धन शिक्षणावरवीं कोयराचो विलो कसो लावप, शारिरीक कवायती, योगा तशेंच रस्त्याचे नेम कशे पाळप हे विशीं लेगीत विद्यार्थ्यांक शिकयतात अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. व्हर्च्युअल पद्दतीन जाल्ल्या ह्या कार्यावळीक शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, गोंय शिक्षण उदरगत महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकार, मुक्ता फाउंडेशनाचे शांतीलाल मुक्ता तशेंच शिक्षण खात्यांतले हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. रायबंदरा सोडून रो रो फेरीबोट सेवेचे फाल्यां उक्तावण जातलें अशी माहिती न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. ह्या मार्गाचे द्वारका आनी गंगोत्री ह्या नांवाच्यो दोन रो रो फेरीबोटी सुरू जातल्यो अशी माहिती फळदेसाय हांणी मुखार दिल्या. ह्या फेरीबोटीन 15 मोटारी, 40 मोटरसायकली आनी 100 पॅसेंजर व्हरपाची तांक आसा. जाल्यार रायबंदर ते चोडन न्हंय मार्ग ती वट्ट 7 मिनटांनी पार करतली. त्या भायर गाडयांची शिस्तीन पार्कींग जावची, पार्किंगाची आंखणी प्रवाशांक वातानुकुलीत बसपाची क्षमताय आसा अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. पर्यटकांची आधार कार्ड तपासून तांकां फेरीबोट प्रवासा खातीर शुल्क लायतले. जर खंयच्या प्रवासाची भलायकी इबाडली जाल्यार प्रथमोपचार दिवपी सुविधा ह्या बोटींत आसा अशी माहिती फळदेसाय हांणी दिली. दर्यान नुस्तेमारीची व्हडीव सोडच्या आदी कोलवा, बानावले आनी वारकाच्या पारंपारीक रांपणकारांच्या वतीन दर्याचे बेसांव घेवपा खातीर मार्ग हो विधी जाता. ह्या वेळार दर्याच्या देगेर आशिल्ल्या खुर्साची लादीन जाता आनी त्या उपरांत नुस्तेकार आपल्या वड्यांचेर आनी नुस्तें मारपी जाळ्यांचेर देवाची प्रार्थना करून आशिर्वाद घेता. काल हो विधी वारका जालो. पानावलेच्या होली ट्रिनिटी चर्चेचे फादर क्लिफर्ड फर्नांदीस हांणी ह्या वेळार देवाची प्रार्थना करून सांगणी केली. उपरांत वड्यांचेर आनी जाळ्यांचेर देवाचो आशिर्वाद घालो. ही प्रथा जाल्या उपरांतूच पारंपारीक रांपणकार पावसा उपरांत आपली व्हडी दर्यान सोडटात अशी माहिती थळावे नुस्तेकार पेले फर्नांदीस हांणी दिली. सध्या गोंयांत नुस्तेमारी बंदी लागू असली तरी एकोडो मोटर वापरून नुस्तेमारी करपी पारंपारीक वडेकारांक ही बंदी लागू जायना. जर दर्या शांत आसलो जाल्यार आयतारा वा फाल्यां सोमारा आमी आमची नुस्तेमारी सुरू करतले अशें फर्नांदीस हांणी सांगले. भारताच्या निवळ शारां मदले एक शार स्मार्ट सिटी पणजेक नितळसाण आनी टिकाऊ शारी उदरगतीच्या मळार केल्ल्या अपवादात्मक कामगिरीची वळख करून दिवन स्वच्छ सर्वेक्षण 2024 वर्साचो प्रतिश्ठीत राष्ट्रपती पुरस्कार फावो जाला. स्वच्छ सर्वेक्षण 2024 आनी केल्ल्या सर्वेक्षणावरवीं पणजे शाराची नितळसाणी खातीर निवड जाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी 17 जुलयाक नवी दिल्लीन हो पुरस्कार दितले. पणजे महापालिके वतीन मेयर रोहित मंचरात आनी पणजे महापालिकेचे आयुक्त ग्लेन मदेरा हो पुरस्कार स्विकारतले. गोंय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण राज्यांत आज चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस, उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. पोलंडाची इगा स्वियातेक हाणें विंबल्डन सर्तीन बायलांच्या एकोड्या गटांतले वस्तादपट जोडून इतिहास घडयलो. स्वियातेक हाणें फायनलीन अमेरिकेचे अमांडा अनिसिमोवा हाका 6-8-0 आनी 6-8-0 अशे सरळ सेटांनी हारोवन आपलो पयलो विंबल्डन आनी वट्ट 6वें ग्रँड स्लॅम किताब जिखलो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वेळार.